नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय. महाराजांनी उचललेली ही धाडसी पावलं आदिलशाहीवर लाथांसारखी पडत होती. घाव नुसता आदिलशहाच्या राज्यावरच नाही तर त्याच्या गर्वावरही होता. पण सुलतान फार कपटी. सरळ दोन हात करण्यापेक्षा कपट कारस्थानाचा कारभार. त्यानं शहाजीराजांना कैद करलं. राजांपुढे केवढा हा पेच प्रसंग. शहाजीराजांना सुलतानाच्या तावडीतून सोडवलंच पाहिजे, पण त्यासाठी त्याला शरण जावं लागणार. स्वराज्याचं स्वप्न बेचिराख होणार. पण त्यांच्या पाठीशी होती अनुभवी वडीलधारी राजनीती. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हाच गुरुमंत्र घेऊन त्यांनी अधिक जोमानं आदिलशाहीवर हल्ले सुरू ठेवले. पुरंदर सर केला आणि त्याचवेळी मोठ्या हुशारीनं दिल्लीच्या बादशहाशी मैत्रीची बोलणी सुरू केली. बादशहाच्या मैत्रीनं आदिलशाहीवर प्रचंड दडपण आलं आणि त्यानं निमूटपणे शहाजीराजांना रिहा केलं. अशाच निडर छातीनं आणि तल्लक बुद्धीनं महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचीच ही यशोगाथा मी तुमच्या समोर सादर करतोय. मी सचिन खेडेकर, बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.